नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. 16 ते 20 फेब्रुवारी मेरेन नवी दिल्लीत जावपी भारत एआय इम्पॅक्ट समीट 2026 ही संवसारांतली आतां मेरेनची सगळ्यांत व्हडली एआय परिशद आसतली अशें इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां. आयज नवी दिल्लीत प्रसार माध्यमां कडेन उलयतना वैष्णव हांणी सांगले की एआय इम्पॅक्ट समिटांत 100 परस चड मुखेल कार्यकारी अधिकारी म्हळ्यार सीईओ वांटो घेतात. भारतान आपली एआय इकोसिस्टम विकसीत केल्या पद्दतीची तांणी तोखणाय केली आनी ती प्रोत्साहन दिवपी अशें म्हळां. गृहमंत्री अमित शहा आणि आज आसामातल्या दिब्रुगडात दुसऱ्या विधानसभा संकुलासहित 1715 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उक्तावण केले. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि हेर मनिस्तांच्या हजेरेत गृहमंत्री अमित शहा हांणी या प्रकल्पांचे अनावरण केले. दिब्रुगड हे दुसरे प्रशासकीय केंद्र म्हणून स्थापन करपाच्या सरकारच्या यत्नातल्यान शहा हांणी 284 कोटी रुपयांच्या दुसरे विधानसभा संकुल आणि आमदार वसतीघराची बुन्याद घाली. दिब्रुगडात झाल्या भौशीक बसकेत उलयताना शहा हांणी भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार कबलातीक लागून आसामची युरोपीय देशाची निर्यात वाढटली अशें सांगले. आसाम हुंवारमुक्त करपा खातीर केंद्र सरकारान जायती पावलां उबारल्यात अशें सांगून उदरगत शांतताय सुरक्षा उद्देगीक वाड आनी हुंवारमुक्त आसामा खातीर येवपी विधानसभा वेंचणुकेंत भाजपाक तेंको दिवपाचें आवाहन तांणी मतदारांक केलें. आदल्या काँग्रेस सरकारांनी राज्याकडे दुर्लक्ष केलां असो आरोप करून तांणी सांगलें की काँग्रेसीन घुसखोरीचो उपेग मतबँक राजकारणा खातीर साधन म्हूण करता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाला केंद्र सरकारान आसामच्या उदरगती खातीर व्हड मुळाव्या साधन सुविधा प्रकल्प हाडल्या अशें तांणी सांगले.
आज यहां पर लगभग 825 करोड़ की लागत से 5 परियोजनाओं का भूमि पूजन और उद्घाटन हुआ है. श्री हेमंत विश्व शर्मा ने 2025 में घोषणा की कि असम को हम समावेशी बनाएंगे और डिब्रूगढ़ को असम की दूसरी राजधानी बनाने का उन्होंने निर्णय घोषित किया.
भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आयज आनी फाल्यां अशे 2 दीस गोंय भेटीचेर आसात. आयज सकाळीं ते गोंयांत पावले. ह्या वेळार तांकां पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकार आनी भाजपाच्या कार्यकर्त्या सयत पेडणे मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर येवकार दिलो. ते उपरांत पणजी भाजपा मुख्यालयात तांकां भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक आनी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत तशेंच मंत्री आनी आमदार आनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येवकार दिलो. आयज आनी फाल्यां तांची उत्तर आनी दक्षिण गोंयांत पक्ष पांवड्यावेल्यो कार्यावळी आसात. जाल्यार फाल्यां ताळगांव कम्युनिटी हॉलांत कार्यकर्ता संमेलन नितीन नबीन भाजपाच्या कार्यकर्त्यांक संबोधित करतले. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांच्या फुडारपणाखाला भारतीय जनता पक्ष 2027 वर्सा गोंय विधानसभा वेंचणूक जिखून 2029 वर्सा राष्ट्रीय पांवड्यार परतून सत्तेर येतलो असो विश्वास मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांणी पक्षाक मार्गदर्शन दिल्ल्यान फुडाराक एकठांय काम करपाक मेळटले अशें गोंय भाजपाचे अध्यक्ष दामू नायक हांणी कोर समितीच्या बसके उपरांत सांगले. इंडिया एनर्जी वीक 2026 आयज समारोप जालो. केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी आनी चौथ्या आवृत्तीचे वर्णन आश्वासक आनी प्रभावी आसा अशें केलें. समारोप सुवाळ्यांत उलयतना केंद्रीय मंत्री पुरी हांणी सांगले की ह्या कार्यावळीत जागतीक सीईओंचो व्हड वांटो आशिल्लो आनी आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी खोल रुची दाखयली. वीज गॅस आनी जहाज बांदणी क्षेत्रांत जायत्यो कबलाती जाल्यात. नव्यो जागतीक कंपनीक भारतीय कंपनी कडेन सहकार्य करपाची उमेद आसा अशें तांणी नदरेक हाडलें. भारत उर्जा सप्तक संवसारांतली दुसरी व्हड उर्जा माची म्हण पयलींच उदेला आनी हरीत हायड्रोजन संकुचीत बायोगॅस ल्हान मॉड्युलर रिएक्टर्स आनी हेर उदेते तंत्रगिन्यान ह्या सारक्या जायत्या क्षेत्रांचो व्यापक आसपाव आशिल्ल्यान तो अद्वितीय जाला अशें मंत्री पुरी हांणी सांगले.
We are the third largest consumer, fourth largest refiner, fifth largest exporter. In the coming years, from now to 2027, 28, 2030, India will continue to occupy center stage in the global discourse. And I think we're very well equipped, both in terms of ensuring availability, affordability, of course, it depends. But so far, we've insulated our consumer from, you know, hitting. And ultimately, the sustainability is which is a really great story.
वॉशिंग्टनात चालू आशिल्ल्या स्कॉश ऑन फायर ओपनात भारताचो वीर चोत्रानी हाणें 5 खेळांच्या रुमांचक मेचींत संवसारीक 19व्या क्रमांका वेल्या फ्रांसाचो बॅप्टिस्ट मेसोटी हाका हारयलो आनी उपांत्यपूर्व फेरयेंत स्थान मेळ्ळें. बायलांच्या सर्तींत 7व्या सुवातेर आशिल्ली अनाहत सिंगान दुसऱ्या फेरयेंत दक्षिण आफ्रिकेंतल्या हॅली वॉर्डाक 11-5, 11-8, 12-14 आनी 11-5 अशी मात केली. उपांत्यपूर्व फेरयेंत दुसऱ्या मानांकीत आशिल्ली इजिप्ताची सना इब्राहिमा आड ती खेळटली. बायलां प्रिमियर लीग डब्ल्यूपीएल क्रिकेटांत गुजरात जायंट्स आनी मुंबय इंडियन्स हांचे मदली मॅच आयज सांजवेळा गुजरातांतल्या कोटांबी हांगाच्या वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमांत जातली. भारतीय हवामान खात्यान आज दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आनी उत्तर प्रदेशात दाट ते सामके दाट धुके पडपाचो अदमास काडला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.